chinimandi.com podcast. विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज गुरुवार 31 डिसेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये हस्तीस साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमतीस साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये हस्तीस साखरेचा व्यापार 2,980 रुपये ते 3,030 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये हस्तीस साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,200 रुपये होता, तर एमतीस साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,250 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमतीस साखरेचा व्यापार 3,230 रुपये होता. गुजरातमध्ये एसतीस साखरेचा व्यापार 3,101 रुपये होता, तर एमतीस साखरेचा व्यापार 3,111 रुपये होता. तमिळनाडूमध्ये एसतीस साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,350 रुपये होता, तर एमतीस साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,325 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 419.60 डॉलर प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 15.31 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.085 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.1940 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3,508 रुपये प्रतिबॅरल आणि क्रूड WTI 47.92 डॉलर होते. इक्विटी. सेन्सेक्स 5.11 अंकांनी वाढून 47,751.33 अंकावर बंद झाला, तर निफ्टी +0.20 अंकांनी खाली येऊन 13,981.75 अंकावर बंद झाला.